नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 30 जून शुक्रवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. शहरातील मेहरुण तलावातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या तलावात येणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक स्त्रोताजवळ कचरा, घाण, दुर्गंधी पसरलेली आहे. तलावात येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण व्हावे यासाठी महापालिकेने प्रवाहाजवळ लोखंडी जाळ्या लावल्या होत्या, परंतु त्यातली एक जाळी आता गायब झाली आहे. अमृत 2.0 साठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासह शहा टेक्निकल कन्सल्टंट मुंबईने नकार दिल्यानंतर आता ठाणे व औरंगाबादच्या एजन्सीचा प्रस्ताव आहे. या एजन्सीचा संयुक्त करार करण्याचा विषय महासभेत घेतला जाणार आहे. शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात ओपीडीसाठी रांग, रेल्वे स्टेशन जवळ तिकीट खिडकीजवळ तिकीट काढण्यासाठी रांग, तहसीलमध्येही रांग, शासकीय रुग्णालयापासून ते कोणत्याही शासकीय कार्यालयात रांगेत उभे राहिल्याशिवाय काहीच मिळत नाही अशी स्थिती सध्या शहरात उपस्थित झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले. 2021 मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवार यांच्याशी आमची चर्चा झाली, परंतु नंतर त्यांनी भूमिका बदलण्याचा दावा फडणवीस यांनी केला. जळगावकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गाडीवर गुरुवारी रात्री 9:15 चिंचेचे झाड कोसळले. अंजनी धरणाजवळ झालेल्या या दुर्घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक व चालक जागीच ठार झाले तर तिघे पोलीस गंभीर जखमी आहे. अभिनेत्री कंगना रनौत ही सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा टिको वेट शेरू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कंगनानं निर्मिती केली होती. आता लवकरच तिचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाने नुकतेच चंद्रमुखी 2 या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.